चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी भागवली थकबाकी। यावेळी 3 साखर कारखान्यांमध्ये विक्रमी ऊस गाळप झाली आहे। अगदी त्याचप्रमाणे ऊस थकबाकी भागवण्यातही गती आली आहे। 3 साखर कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम 2019-20 अंतर्गत 30 जूनला 402.78 करोड रुपये थकबाकी भागवली आहे। तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी अर्थातच केवळ 362.92 करोड रुपये देय भागवले होते। याच्या तुलनेत यावर्षी साखर कारखान्यांनी 39.86 लाख अधिक देय भागवलेले आहे। मलकापूर साखर कारखान्याने गेल्या वर्षी कमी थकबाकी भागवली आहे। यावेळी जनपद येथील 3 साखर कारखान्यांनी क्रमशः बगपतने 50 करोड, रमालाने 80 करोड, मलकापूरने 1.50 करोड सह 2.80 करोड क्विंटल विक्रमी ऊसाचे गाळप केले आहे। तर गेल्या वर्षी 2018-19 मध्ये बागपत कारखान्याने 1,138.59 करोड, रमालाने 11,837.67 करोड तर मलकापूरने 13,071.09 करोड सह 36,292.35 करोड रुपये भागवले होते। याबाबत जिल्हा ऊस अधिकारी अनिल कुमार भारती यांनीही सांगितले होते।